नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. लोकसभा वेंचणुकेच्या सातव्या पांवड्यावेल्या मतदाना खातीर 8 राज्यां आनी केंद्रशासीत प्रदेशांतले मेळून वट्ट 904 उमेदवार रिंगणात आसात. 1 जूनाक जावपी आशिल्ल्या मतदाना खातीर 57 संसदेच्या सुवातीं खातीर 2105 उमेदवारांचे अर्ज आयिल्ले अशें वेंचणूक आयोगान सांगलां. अर्जांची छाननी जाले उपरांत 954 अर्ज पात्र थारले. पंजाबात 13 लोकसभा सुवाती खातीर सगळ्यात चड 598 अर्ज आयिल्ले. उपरांत उत्तर प्रदेशातल्या 13 लोकसभा सुवाती खातीर 495 अर्ज आयिल्ले. या निमण्या पांवड्यावेल्या वेंचणुकेंत उत्तर प्रदेश आनी पंजाबात दरेकी 13 सुवाती खातीर मतदान जातले. पश्चिम बंगालात 9, बिहारात 8, ओडिशात 6, हिमाचल प्रदेशात 4, झारखंडात 3 सुवाती खातीर तशेंच चंदीगडात 1 केंद्रशासीत प्रदेशाचे सुवाती खातीर ही वेंचणूक जातली. सगळ्या पांवड्यावेल्या मतदानाची मतमेजणी 4 जूनाक जातली. लोकसभा वेंचणुकेच्या उरिल्ल्या 2 पांवड्या खातीर प्रचाराक नेट आयला. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे फुडारी मतदारांक आकर्षित करपाक सभा घेतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बस्ती आनी शाश्वती मतदारसंघात सभेत उलयतले. तर उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जौनपूर, बस्ती, सुलतानपूर, सिद्धार्थनगर आनी बलरामपूर जिल्ह्यात प्रचार करतात. भाजपा फुडारी आनी मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव हे महाराजगंज, कुशीनगर आनी जौनपूर हांगा प्रचार करतले. बहुजन समाज पक्षाची फुडारी मायावती सुलतानपुरात प्रचार करतली. तर समाजवादी पक्षाचे मुखेली अखिलेश यादव अजमगडात सभेत उलयतले. वेंचणुकेक 3 दीस उरल्यात आनी दिल्लीचे मतदार जैत मेळोवपा खातीर उमेदवारांचो फुडार थारायतले. हातून भर घालपाक प्रधानमंत्री मोदी आनी काँग्रेस फुडारी मल्लिकार्जुन खरगे आयज दिल्लीत वेंचणूक रॅलीत उलोवप करतले. ह्या म्हयन्याच्या 25 तारखेक दिल्लीतल्या 7 लोकसभा मतदारसंघात मतदान जातले. खुपशा स्टार्टअप्स संस्थापकांच्या स्टार्टअप प्रवासाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी कौतुक केलां. सोशल मीडिया पोस्टाच्या मालिकेत मोदी हांणी कांय स्टार्टअप संस्थापकांचे व्हिडिओ शेअर केले आनी म्हणले की कठोर परिश्रम सर्वोच्च आसात. स्टार्टअप्सांच्या भरभराटी खातीर योग्य वातावरण उपलब्ध करून दिवपाची वचनबद्धता तांणी मुखार व्यक्त केली. उपराष्ट्रपती जगदीप धनकड हांणी आयज इराणातल्या तेहरानाक भेट दिली. तांच्या भेटीवेळार ह्या म्हयन्याच्या 19 तारखेक हॅलिकॉप्टर अपघातात मरण आयिल्ले इराणाचे अध्यक्ष डॉ सय्यद इब्राहिम रायसी आनी परराष्ट्र मंत्री डॉ हुसेन अमीर अब्दुल्लाहियान हांच्या मरणाचेर शोक व्यक्त करपाक धनकड अधिकृत कार्यावळीक हजर रावतले. आम आदमी पक्षाचे निमंत्रक आनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हांणी तांची खासदार स्वाती मालीवाल हांचे वांगडा तांच्या लागींच्याच मनशाकडल्यान जाल्ल्या कथीत गैरवागणुकेविशी मौन बाळगिल्ल्या खातीर भाजपान तांचेर आयज टिका केली. नवी दिल्लीत प्रसारमाध्यमाकडेन संवाद साधतना गोयचे मुखेलमंत्री आनी भाजपा फुडारी डॉ प्रमोद सावंत हांणी ह्या विशयाचेर केजरीवाल हांच्या मौनाविशी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आप आता दिल्ली विरोधी आनी बायला विरोधी पक्ष जाला असो आरोप सावंत हांणी केलो. केजरीवाल हे स्वाती मालीवाल हांचेर तडजोड करपाक दबाव हाडटात असोय दावो तांणी केलो. हे वेळार उलयतना भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी हांणी कथीत सोरो घोटाळ्या प्रकरणात मनीष सिसोदिया हांची जामीन याचिका दिल्ली उच्च न्यायालयान भायर आयल्ल्या खातीरूय आपाच्या मौनाचेर प्रस्नचिन्ह उपस्थित केले. हवामान खात्यान फुडल्या 5 दिसा खातीर जारी केल्ल्या रेड अलर्टासयत उत्तर मैदानी वाठार आनी मध्य भारत उष्णतेच्या लाटेच्या कडक पकडी खाला सापडपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. ह्या म्हयन्याच्या 25 तारखे मेरेन पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आनी केरळात तीव्र उष्णतेचे ल्हार कायम उरतले असो अदमास आयएमडीन उक्तायला. कमाल तापमान 44 डिग्री सेल्सियस मेरेन आनी शेनवार म्हणसर 46 डिग्री सेल्सियस वाढपाची शक्यताय आसा. बंगालच्या उपसागरातल्यान व्हावपी पूर्वेकडच्या वाऱ्याच्या वेगान दिल्लीक थोडी थाकाय मेळ्या. आकाशवाणी न्यूजाकडेन उलयतना आयएमडीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आरके चेनामानी हांणी सांगले की फुडले कांय दीस उष्णतेची तीव्र ल्हारा टाळपा खातीर लोकांनी सुरक्षिततायेची जतनाय घेवची. मजगती फुडले 2-3 दीस दक्षिण भारतात घोग्यांनी पाऊस पडपाची शक्यता आयएमडीन उक्तायल्या. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.